गलती करास पत्र अध्याय तीन। अहो निर्बुद्ध गलती करांनो, वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताला ज्या तुमच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेविले होते त्या तुम्हास कोणी पुरळ घातली आहे? तुम्हाला नियमशास्त्रातील कर्मानी आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या वार्तेने मिळाला इतकेच तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे। तुम्ही इतके निर्बुद्ध आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहाने पूर्ण होता काय? तुम्ही इतकी दुःखे सोशिली ती व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हास आत्मा पुरवितो व तुम्हामध्ये अद्भुते करीतो तो नियमशास्त्रातील कर्मांनी किंवा विश्वासाच्या वार्तेने करीतो? अब्राहमाची गोष्ट घ्या,
त्याने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले।
यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहे। देव विदेशी लोकास विश्वासाने नीतिमान ठरविणार या पूर्वज्ञानामुळे धर्मशास्त्राने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली, ती अशी की
तुझ्यातून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल।
म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो। नियमशास्त्रातील कर्मे करणारे जितके आहेत तितके सर्व शापाधीन आहेत, असे लिहिले आहे की
नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कुणी नेट धरून राहत नाही तो शापित आहे।
नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरत नाही हे उघड आहे, कारण
नीतिमान विश्वासाने वाचेल।
नियमशास्त्र विश्वासाचे नव्हे, परंतु
जो त्यातील कर्मे आचरितो तो त्यांच्या योगे वाचेल।
ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले।
जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्र लेख आहे।
यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये विदेशी लोकांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे। बंधुजन हो, मी व्यवहारिक दृष्टीने बोलतो, मनुष्याने देखील कायम केलेला करार कोणी रद्द करीत नाही किंवा वाढवित नाही। अब्राहमाला व त्याच्या संतानाला ती वचने सांगितली होती। संतानाला असे पुष्कळ जणा संबंधाने म्हटले नाही, तर तुझ्या संतानाला असे एक विषय म्हटले आहे आणि तो एक ख्रिस्त आहे। मी असे म्हणतो की 430 वर्षानंतर झालेले नियमशास्त्र देवाने आगाऊच कायम केलेल्या कराराला रद्द करून वचन व्यर्थ करीत नाही, कारण वचन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर वचनाने होत नाही, पण देवाने ते अब्राहमाला वचन द्वारा दिले। तर मग नियमशास्त्राचे काय? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघने ठरविण्याकरिता लावून दिले होते। ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून दिले होते। मध्यस्थ हा एकाचा नसतो आणि देव तर एक आहे। तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? असे न होवो, कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र दिले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने झाले असते। तरी धर्मशास्त्राने सर्वास पापाच्या अधीन करून त्याच्या कोंडीत टाकले आहे। ह्यात उद्देश हा आहे की जे विश्वास ठेवितात त्यास येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे वचन ते मिळावे। ह्या विश्वासाच्या आगमनापूर्वी जो विश्वास प्रकट होणार होता त्यासाठी आपल्याला कोंडीत टाकिले होते आणि आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेविले होते। आपण विश्वासाने नीतिमान ठरावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोचविणारे बालरक्षक होते। ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात। तुम्हामधील जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे। अशा तुम्हामध्ये यहुदी व हेल्लेडी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये एक आहात। आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि वचनद्वारा वारिस आहात।